नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां केरळाक भेट दितले. ह्या भेटी वेळार ते तिरुअनंतपुरम हांगा वेगवेगळ्या उदरगतीच्या प्रकल्पांचे बुन्यादी फातर बसयतले, जाल्यार कांय प्रकल्पांचे उक्तावण करतले, तशेंच भौसाक संबोधीत करतले. ह्या प्रकल्पांमदी रेल्वे कनेक्टिव्हिटी, शार उपजीविका, विज्ञान आनी नवे उपक्रम, नागरीक केंद्रीत सेवा आनी प्रगत भलायकी सेवा ह्या सारकिल्ल्या प्रकल्पांचो आसपाव जाता, जे तांत्रीक प्रगती आनी नागरिकांच्या जिणेंत सुदारणा हाचेर लक्ष केंद्रीत करतात. भारतीय हवाई दळ ह्या वर्सा प्रजासत्ताक दिसाच्या परेडीचे फुडारपण संरक्षण दळान करतले, अशी माहिती एअर कमांडर इम्रान जैन हांणी दिल्या. नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दितना ते उलयताले. ह्या वर्सा प्रजासत्ताक दिसाच्या परेडीत स्कॉड्रन लीडर हेमंत सिंग कन्यार आयएएफ आर्गावपी कार्यावळीचे फुडारपण करतले. मार्चिंग पंगडान 144 हवाई योद्ध्या सयत 4 अधिकारी आसतले. 75 वांगडी हवाय दळ बँड सादरीकरण करतले, जातून 66 अग्निविरा सयत 9 बायलां अग्निवीर पयलीच फावट सादरीकरण करतली. तशेंच 29 तारखेर जावपी बिटींग रिट्रीट समारंभान हवाय दळांतले 121 संगीतकार वांटेकार जातले, अशें श्री जैन हांणी मुखार सांगलां. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हळ्यार डीआरडीओ ह्या वर्सा प्रजासत्ताक दिसाच्या संचलनान कर्तव्य पथ आणि भारत पर्व हांगा राष्ट्रीय सुरक्षे खातीर तांच्या नव्या प्रकारचे प्रदर्शन करतले. ह्या प्रणालीन लांब पल्ल्याच्या जहाजा आड हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आणि डीआरडीओ टॅब्यू लढाऊ पाणबुड्यांखातीर नौदळ तंत्रगिन्यानाचो आस्पाव आसतलो. जम्मू काश्मीरातल्या दोडा जिल्ह्यात झाल्या रस्तो अपघातांत भारतीय सैन्याच्या 10 सैनिकांक मरण आयिल्ल्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी दुख उक्तायला. जखमी सैनिकांक वैजकी सेवा मेळटा आनी शक्य तितली बरी उपचार पद्दत सुनिश्चित करपा खातीर गरजेच्यो सगळ्यो निर्देश दिल्यात, अशें श्री सिंग हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत म्हळा. ह्या कठीण वेळार राष्ट्र सशस्त्र दळ पिडीत कुटुंबांच्या वांगडा उबे आसा, अशें तांणी मुखार म्हटलां. कार्बन पतवेपार येवजणे खाला अतिरिक्त कार्बन प्रदान क्षेत्रा खातीर हरितगृह वायू उत्सर्जन तीव्रता लक्ष सरकारान अधिसूचीत केल्यात. आता ह्या क्षेत्रातल्या वट्ट 208 बंधनकारक संस्थांक उत्सर्जन तीव्रता उणी करपाचे थारायिल्ले लक्ष पुराय करचे पडटले, अशें पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्रालयान सांगला. ह्या विस्ताराक लागून भारतीय कार्बन बाजारपेठेची पालन यंत्रणा आता भारतातल्या चड उत्सर्जन प्रधान उद्देगातल्या 490 बंधनकारक संस्थांचो आस्पाव करता, अशें तातूंत म्हटलां. राष्ट्रपती भवनांत आशिल्ले अमृत उद्यान फुडल्या म्हयन्याच्या 3 सप्तका सावन लोकां खातीर उक्तें करतले. हे उद्यान 31 मार्च मेरेन उक्तें आसतले, अशी माहिती राष्ट्रपती सचिवालयान जाहीर केल्ल्या पत्रकांत दिल्या. हे उद्यान सकाळी 10 ते सांजे 6 मेरेन उक्तें आसतले, तशेंच सांजे 6:05 मेरेन उद्यानांत प्रवेश करपाक मेळटलो. उद्यानाक भेट दिवप्यांक कसलेच शुल्क दिवचे पडचे ना. खेळांत क्रिकेट. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन आयज बडोदरा हांगच्या बीसीए मैदान कोटंबी हांगा यूपी ओरियर्स आनी गुजरात जायंट्स पंगडां मदीं आयज खेळ जातलो. हो खेळ सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो. हवामान. भारतीय हवामान विभागान म्हळ्यार आयएमडीन फाल्यां जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट, बल्किस्तान आनी मुझफराबाद हांगा कांय जाग्यांचेर उटंगाराचो पावस आनी गडगड तशेंच वादळ जावपाचो अदमास उक्तायला. फाल्यां मेरेन हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब आनी राजस्थान हांगा जोगला सयत वादळ आनी नेटाचो वारो व्हांवपाचो अदमास उक्तायला. फुडले 2 दीस गुजरात, तामिळनाडू, पुंडुचेरी आनी कराईकल हांगा लेगीत अशीच परिस्थिती आसतली, अशें आयएमडीन सांगला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.